ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची 54वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. कोलकात्याच्या राधा गोविंद कार रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप मागे घ्यावा आणि रुग्णालयानं त्यांच्यावर कारवाई करू नये अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना. गणेशोत्सवाचा उत्साह देशाच्या कानाकोपऱ्यात आणि बांगलादेशविरुद्धच्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेद्वारे ऋषभ पंतचं भारतीय संघात पुनरागमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा सुरू आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातल्या द्विपक्षीय सहकार्याबाबत विस्तृत चर्चा या भेटीत होत आहे. युवराज नाहयान आज नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील. तसंच ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. युवराज नाहयान उद्या मुंबईत बिझनेस फोरममध्ये उपस्थित राहणार असून या फोरममध्ये दोन्ही देशांचे उद्योजक आणि व्यावसायिक सहभागी होणार आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात ऐतिहासिक मैत्रीपूर्ण संबंध असून गेल्या काही वर्षात शिक्षण, तंत्रज्ञान, गुंतवणूक, व्यापार, राजकारण अशा अनेक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक झाली आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची 54वी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. गेल्या जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि अॅल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर 12% समान जीएसटी दर लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेला पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकीटं, विश्रामगृह, प्रतीक्षालयं, बॅटरी संचलित कारसेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशीही शिफारस या परिषदेनं केली होती. संरक्षण विभागानं आजपासून दिल्लीत 3 सेवांमधील अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रम आयोजित केला आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह तिन्ही दलांचे मेजर जनरल आणि समकक्ष अधिकाऱ्यांसाठी हा 5-दिवसीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात धोरणात्मक नियोजन, भविष्यातले धोके, आव्हानं आणि संघर्षांसाठी योग्य अंदाज आणि तयारी यांचा समावेश असेल. विविध विभागांमध्ये समन्वय आणि एकात्मता वाढवणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं आजपासून उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं 2-दिवसीय राष्ट्रीय आढावा परिषद आयोजित केली आहे. चिंतन शिबिर नावाच्या या परिषदेत देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सामाजिक न्याय आणि समाज कल्याण विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री बी एल वर्मा आणि रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचं उद्घाटन करण्यात येईल. कोलकात्याच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा ताजा अहवाल पुढच्या मंगळवारपर्यंत सादर करावा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिल्या. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्र यांच्या खंडपीठासमोर होत आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेऊन उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कामावर हजर व्हावं असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असा दिलासा न्यायालयानं दिला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं आवश्यक ती सर्व जबाबदारी घेण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 सप्टेंबरला आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाद्वारे देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 114वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी आपल्या कल्पना आणि सूचना 1 1 7 8 0 0 या टोल फ्री क्रमांकावर 27 सप्टेंबरपर्यंत देता येतील. तसंच माय GOV संकेतस्थळावरून देखील सूचना पाठवता येतील. हा कार्यक्रम 29 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळत आहे. मुंबईतल्या गणेशोत्सवाबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबईत गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभे केलेले देखावे तसंच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. लालबागचा राजा, गणेश गल्ली, तेजुगाया इत्यादी प्रसिद्ध गणेश मूर्तींच्या दर्शनासाठी रांगा लागत आहेत. रोषणाई आणि गणेशभक्तांचं स्वागत करणाऱ्या फलकांनी रस्ते सजले आहेत. गर्दीचं नियमन करण्याच्या दृष्टीनं वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातले मान्यवर तसंच राजकीय नेते ठिकठिकाणी गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचं दर्शन घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं आणि आरती केली. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शहा यांनी लालबागचा राजा तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दरम्यान मुंबईसह राज्यभरात काल 1.5 दिवसाच्या गणरायाचं विसर्जन भावपूर्ण वातावरणात पार पडलं. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
महाराष्ट्राबाहेरही गणेशोत्सव उत्साहानं साजरा होतो. उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथं महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. 100 वर्षांची परंपरा असलेलं हे मंडळ मराठी पद्धतीनं गणपतीची पूजा अर्चना करतं. कानपूरमधले अनेक मराठी कुटुंब या उत्सवात भक्तिभावानं सहभागी होतात. 1919 साली महाराष्ट्र मंडळानं गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली होती. श्रोतेहो, पुण्यातून सुरु झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथं राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आकाशवाणी मुंबईवरून रात्री 8:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये दररोज, तेव्हा ऐकायला विसरू नका आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव आकाशवाणीवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेऊन पूजा केली. गृहमंत्री शहा यांनी काल मुंबई समाचार या वर्तमानपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं प्रकाशन केलं. बांगलादेशविरुद्धच्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. चेन्नई इथल्या MA चिदंबरम मैदानावर 19 तारखेपासून ही मालिका सुरु होणार आहे. KL राहुल आणि ऋषभ पंत यांचं संघात पुनरागमन झालं आहे तर यश दयाल पहिल्यांदाच खेळणार आहे. ऋषभ पंत डिसेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच भारताच्या संघात खेळणार आहे. रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात माजी खासदार बृजेंद्र सिंह यांना उचना कलान मतदारसंघातून तर मोहित ग्रोवर यांना गुरुग्राममधून उमेदवारी देण्यात आली आहे. 90 जागांपैकी 32 ठिकाणचे उमेदवार काँग्रेसनं जाहीर केले आहेत. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. नौशेराच्या लांब परिसरात काही संशयास्पद हालचाली नजरेस आल्यावर भारतीय लष्करानं काल रात्री ऑपरेशन कांची ही शोधमोहीम सुरु केली. जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी माध्यमांवरचा विश्वास वाढवण्यासाठी बौद्ध शिकवणुकीचा वापर व्हावा या उद्देशानं येत्या 11 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली आहे. संघर्ष टाळून शाश्वत विकासासाठी संवाद साधणं ही या बैठकीमागची संकल्पना आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन जायेद अल नाहयान यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा. वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST परिषदेची 54वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू. कोलकात्याच्या राधागोविंद कार रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप मागे घ्यावा आणि रुग्णालयानं त्यांच्यावर कारवाई करू नये अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना. गणेशोत्सवाचा उत्साह देशाच्या कानाकोपऱ्यात. आणि बांगलादेशविरुद्धच्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेद्वारे ऋषभ पंतचं भारतीय संघात पुनरागमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.